यशया अध्याय 62, मी सियोनेकरता शांत राहणार नाही आणि यरुश्लेमीकरता तिचा सांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण जळत्या मशालीप्रमाणे निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील, सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील. परमेश्वर तुला जे नवे नाव देईल त्या नावाने तुला हाक मारतील. तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील. यापुढे तुला त्यागलेली असे म्हणणार नाहीत किंवा तुझ्या भूमीला भयान असे म्हणणार नाही. खरंच तुला माझा आनंद तिच्या ठाई आहे असे म्हणतील आणि तुझ्या भूमीला विवाहित म्हणतील, कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे आणि तुझी भूमी विवाहित होईल. जसा तरुण मुलगा तरुणीशी विवाह करतो त्याच प्रकारे तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील. जसा वर आपल्या वधूवरून हर्ष करतो तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करेल. हे यरुश्लेमे, तुझ्या विश्वर मी रखवालदार ठेवला आहे. ते रात्रंदिवस गप्प बसणार नाहीत. जे तुम्ही परमेश्वरास मरता ते तुम्ही शांत बसू नका. यरुश्लेमेला पुनर्स्थापितपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसीय करीपर्यंत त्यास विसावा घेऊ देऊ नका. परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची आणि सामर्थ्यवान बाहूची शपथ वाहिली आहे. खचित तुमचे धान्य मी तुझ्या शत्रूंना अन्न व्हायला देणार नाही. जो अन्न मिळतो तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील आणि द्राक्ष गोळा करणारा त्याचा द्राक्षरस माझ्या पवित्र भूमीवर पितील. वेशीतून आत ये, लोकांचा मार्ग तयार करा, बांध मार्ग तयार करा, रस्त्यावरील दगड बाजूला काढा, राष्ट्रांकरता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा. पा, परमेश्वराने पृथ्वीच्या सीमेपर्यंत घोषित केले आहे की सेनेच्या कन्येला सांगा, पहा तुमचा तारणारा येत आहे, त्याचे बक्षीस त्याच्याजवळ आहे, त्यांचे प्रतिफळ त्याच्यापुढे आहे. त्यांना पवित्र लोक परमेश्वराची खंडणी भरून सोडवलेले असे म्हटले जाईल आणि तुला शोधलेली न टाकलेली नगरी असे म्हटले जाईल.